नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. सिंहस्थाच्या बोधचिन्हाचं अनावरण. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी एकास अटक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी प्रतिक्विंटल दरात सर्वाधिक 622 रुपये, तर त्याखालोखाल कापसासाठी प्रतिक्विंटल 557 रुपये आणि तिळासाठी प्रतिक्विंटल 500 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ग्रेड ए धानासाठी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 2461 रुपये, संकरित ज्वारीसाठी 4023 रुपये, बाजरीसाठी 2900 रुपये आणि तुरीसाठी प्रतिक्विंटल 8450 रुपये किमान आधारभूत किंमत असेल. या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रिक टनाहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2,60,000 कोटी रुपये दिले जातील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले. मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावानं अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आदी सूचना केल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत काल सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आखाड्यांसाठी विविध सुविधांची घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं काल फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी एप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिसांनी काल पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातून धनंजय लोखंडे या तरुणालाही सीबीआयनं काल ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागानं ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्ह्यात काही तरुणांची चौकशी केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आता नसेल कटकट कसली ना कराचा भार, एनए टॅक्स रद्द झाला निर्णय हा दमदार. दरवर्षीच्या नोटिसीची संपली आता भीती, घरकुल बांधणे सोपे आणि व्यवसायाला गती.
वेळ वाचला पैसे वाचले वाचली धावपळ, सामान्यांच्या स्वप्नांना शासनाने दिले बळ.
महसूल विभागाचा दिलासा, एने परवानगी आणि एने कर रद्द, फक्त एकदाच ऑनलाईन अधिमूल्य भरा.
केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% पंधरा टक्के केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं 51 गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. यासह पोवाडे गायन आणि इतर आयोजनातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईचे 12वी परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले. यंदा सुमारे 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये प्रमाण 82% आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10वी तसंच 12वीची पुरवणी परीक्षा येत्या 16 जूनपासून सुरू होत आहे. यासाठीचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 12वीचे अर्ज भरण्याची नियमित मुदत उद्या संपत असून 20 मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना 21 मेपर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मेपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना ईएसआयसी रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महाराष्ट्राला या योजनेत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश आंबेडकर यांनी दिले. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या 7 गावने 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. दरम्यान उद्यापासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जीसी यांनी काल एक बैठक घेतली. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी असं गौडा यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या शिवना परिसरात 2 सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. गौरव आणि गोपाल साबळे अशी त्यांची नावं असून काल वडिलांसोबत मेंढ्या राखण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातली अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत. आजपासून टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कैलास पाथरीकर यांनी दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1,84,00,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व 93 महसूल मंडळे अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. 6,34,623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यात पीक विमा तक्रारी प्रकरणी सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. हवामान. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 44°, छत्रपती संभाजीनगर इथं 43.6, परभणी 43.1 तर धाराशिव इथं 40.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान बीड तसंच धाराशिव जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक झाडं उन्मळून पडली. पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगर इथून प्रत्येकी एकास अटक आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.